सहस्रशीर्ष पुरुषः सहस्रक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो हृत्वा अत्यधिष्ठत्प्रशङ्गुरम् पुरुष एवेदकुं सर्वं यद्भूतं यच्च पव्यम् उतामृतत्वस्येषानः यदनेन तिरोहति एतावानस्य महिमा अथो च याकुश्च पुरुषः आदोऽस्य विश्वाभूतानि त्रिपदस्यामृतं दिवि त्रिपद ऊर्ध्वा उदयत्पुरुषः आदोऽस्येह भवात्पुनः तथो विश्वन्यक्रामत् शासनानशने अभि तस्मात्विरातजायत विराचो अरिपुरुषः प्रजातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविषा देव यक्ष्यं मथन्वत वसन्तो अस्य सीताच्यं ग्रीष्म इत्म शरद्धविः सप्तस्य सन्भरिधयः त्रिसप्त समितः कृताः देवायत्यक्यं तन्वानाः अपत्नन् पुरुषं पशुं तैयक्यं परिशीप्रौक्षणे पुरुषं जातमक्रतः तेन देवा अयजन्त सात्या विषयश्च ये तस्मात्यक्यात् सर्वभूतः संवृतं वृषदाच्यम् अशुभुस्थागुश्चक्रे पायप्याने आरण्यान् क्राम्याश्च ये तस्मात्यक्यात् सर्वभूतः वृक्षसमानि चक्यरे छन्तकुंसि चक्यरे तस्मारे यचुस्तस्मादचायत तस्मादश्वा अजायन्त एकेचो भयादतः रामोहचक्यरे तस्माद् तस्माचात अचावयः यत्पुरुषं यददुः खदिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य खौ बाहु खावुरूपादाभुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखम् आसीत् बाहुराचन्यः कृतः गुरुतदस्य यत्वैष्यः मत्यागुं शूत्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायु अजायत नाभ्या आसीत्तन्तरिक्षं शीर्ष्णोत्यौ समवर्तत हत्यां भूम्यतिशश्रोत्रा आरे तथा लोकागुम् अकल्पयन् वेताहम् एतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा भिवतन् यतस्ते ए धाता पुरस्थात्यमुदाचहरा शक्रः प्रविद्वान् प्रदिशश्चतस्रः तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यपन्था अयनाय विद्यते यकेन यक्यम् अयचन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यसन् ते हनाखं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे सात्यास्सन्ति देवाः
Der höchste Herr. Drei Viertel seiner Energien bilden die spirituelle Welt. Ein Viertel seiner Energien die materielle Welt. Er durchdringt das Universum und ist überall gegenwärtig. Er ist eins mit allem und gleichzeitig verschieden von allem. Er ist ganz nah und dennoch fern. In seiner Form als Mahavishnu erschafft er die materielle Welt mit zahllosen Universen. Mahavishnu erweitert sich in viele Vishnu-Formen, und geht in jedes Universum ein. Dieser Purusha, Herr und Genießer, durchdringt das ganze Universum und beseelt es. Er ist die Seele des Universums, das Universum sein äußerer Körper. Dieses kosmische Wesen wird Virat Purusha genannt. Zu Beginn der Schöpfung vollführten Brahma und die großen Devas ein mentales Opfer. Sie nahmen den Virat Purusha als Opfertier und die ursprünglichen Bestandteile des Kosmos als Opfergaben. So opferten sie ihm, so opferten sie ihn, wie man Gangeswasser Mutter Ganga opfert. Aus diesem großen Opfer wurden Pferde, Kühe, Schafe, Ziegen und andere Nutztiere, Tiere des Waldes, Vögel, Pflanzen und Nahrungsmittel geboren. Aus diesem großen Opfer erschienen Rigveda, Yajurveda, Samaveda, die sieben vedischen Versmaße und alles, was man für Yakyas braucht. Aus dem Gesicht des Virat Purusha gingen die Brahmanas hervor, aus seinen Armen die Kshatriyas, aus seinen Schenkeln die Vaishyas und aus seinen Füßen die Shudras. Aus seinem Mund wurden Indra und Agni erzeugt und aus seinem Atem ging Vayu hervor. Aus seinem Geist ging der Mond hervor, aus seinen Augen die Sonne. Aus seinem Nabel wurde der Raum zwischen Himmel und Erde erzeugt. Aus seinem Kopf das Himmelreich und aus seinen Füßen das Erdreich. Leuchtend wie die Sonne und jenseits von Dunkelheit leitet er die Lebewesen, nachdem er ihnen Namen und Formen gegeben hat. Wer die Natur dieses Purusha kennt, den Brahma, Indra und andere große Persönlichkeiten verehren, erlangt Befreiung schon in diesem Leben. Die Devas vollführten ein Opfer, indem sie die Welt, Virat, dem Herrn der Welt, Purusha, opferten. Dies war die erste religiöse Handlung. Dadurch gewannen die Devas das Himmelreich. Bemerkung: Wer dem höchsten Herrn Opfer darbringt, seien es Opfer des Wissens, Opfer der Entsagung oder andere Opfer, reinigt sein Herz und entwickelt eine spirituelle Beziehung zum Herrn. Im gegenwärtigen Zeitalter ist das Sankirtan-Yakya, das Opfer des gemeinsamen Singens der heiligen Namen Gottes, der einfachste und erhabenste Opfervorgang.
Jaya Jaya Sri Chaitanya Jaya Nityananda Jaya Advaita Chandra Jaya Gaura Bhakta Vrinda Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare.
Krishna.